ते रुपाने आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतात. सोहम आत्मा स्वानंद घालणं अजन्म तो तूच जाणं असं ठामपणे शिष्याला सांगतात. आपल्या निज स्वरूपाची तुरुंग दाखवतात आणि तो आनंदाचा ठेवा मिळवायचा असेल तर काय करायला हवं हेही उदाहरण समजावून सांगतात. साधनेचा राजवत ते आपल्यासाठी खुला करतात. तो बोध आपल्या ठरकावा म्हणून प्रवचन सत्संग अनुषंगिक साधना आनंदयात्रा शिबिर अशा कित्येक अंगांनी आपल्यावर काम करत असतात आणि या संपूर्ण प्रवासात त्यांच्या अनिवार प्रेमाचा आपल्यावर सतत वर्षाव होतो आहे असं आपल्याला जाणवत राहतो. नाथ महाराज म्हणतात, ओम नमो सद्गुरु दयानव तुझे कृपेची नाही थाव. कृपेने तारीची जीव जीवभाव सांगवून या अशाश्वत मोहमयी अशा संसारातून दोघांच्या परम शांतीच्या मुक्कामाला आपल्याला अलगद नेऊन पोहोचवणारे नावाई म्हणजे आपले स्वामीजी. जीवनाचं चरम लक्ष काय असतं आणि आपलं ध्येय किती उदात्त असू शकतं हे त्यांच्याकडे आलं नसतं तर आपल्याला कधीही करू शकलं नसतं. परमार्थाच्या पाऊल खुणं आणि आत्मज्ञानाच्या वाटा आपल्याला कायम दाखवत राहणारे आपले प्राणप्रिय सद्गुरु स्वामीजी. शिष्याच्या कल्याणासाठी प्रसंगी आजारपण विश्रांती वैयक्तिक संसार या कशाची पर्वा न करता नित्य घडत असणारे आपले मायबाप स्वामीजी. सर्व पूर्वसुरी संप्रदाय चालवत आहेत, मी फक्त निमित्त मात्र आहे असा विनम्र भाव धारण करून राहिलेले पण आपल्या सर्वांचे पार्वती उद्धार करते स्वामीजी. सद्गुरूंना माऊली असं एक नमाविष्ठान आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या आपत्त्यावर निर्हेतुकपणे प्रेम करत असते त्याप्रमाणे त्यांच्या पादपद्मी शरण आलेल्या प्रत्येकाला ते आपलं मानतात. मला आठवतंय तो माझ्या अनुग्रहाचा दिवस. त्या दिवशी सकाळी मी थोडा लवकरच गेलो होतो. त्यांच्या शुक्रवार पेठेतील घराच्या दिवाळखान्यात एकटाच बसून होतो. बाकीची मंडळी अजून यायची होती. काही वेळानं चाहूल लागली म्हणून मागावरून पाहिलं तर पांढरा शुभ्र पोशाख परिधान केलेले स्वामीजी भाजीचा दोन पिशव्या घेऊन बाहेरून येत होते. ते आत आले आणि माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, तू आला, खूप बरं वाटलं. मी आवाज झालो, एवढे मोठे आत्मज्ञानी संत साधनजन प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप म्हणतात असे नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी पण घरी इतके सहज आणि साधे वावरत आहेत हे बघून खूप नवल वाटलं. थोड्या वेळानं अजून काही साधक आले आणि अनुग्रहाचा रित्सर विधी सुरू झाला. त्या दिवशीची स्वामी मकरनाथांची सोहळा नेसलेली तेजस्पुंज मूर्ती आजही डोळ्यासमोर येते आहे. तेव्हा बागमंत्रीची कसलीही पार्श्वभूमी नव्हती, वय लहान होतं आणि विचारांचा गोंधळ होता पण स्वामीजींचं निसंदिग्ध प्रतिपादन मनातील कित्येक शंका दूर करत होतं. त्यासमोर मला ते शिष्याला उपदेश करून अंतिम मुक्ती देणाऱ्या उपनिषदाच्या दृष्टीप्रमाणे वाटत होते. अनुग्रहाचा विजय संपला आणि त्यांनी सर्वांना विचारलं की समजलं का सगळं, कसं वाटलं आता ध्यानाला बसून. एक भगिनी सांगू लागल्या की स्वामीजी खूप छान वाटत होतं, असं वाटत होतं की एखादी युनिव्हर्सल पॉवर काम करते आहे. स्वामीजींनी ते ऐकून घेतलं. ठामपणे तो प्रेमाचं सत्य म्हणाले की आपला परमार्थ आहे ना तो फक्त शांती प्रेम आनंद समाधान तृप्ती एवढ्या पुरताच मर्यादित आहे. युनिव्हर्सल पॉवर व व्हायब्रेशन अशा गुरुवारात आपल्याला जायचंच नाहीये. आमचा सर्वात एकदम काहीतरी उजळून आल्यासारखं झालं. त्या काळात मी स्वामीजींना असे अनेक प्रश्न विचारायचो आणि त्यांना कंटाळता त्याचे समर्पक उत्तरं देत राहायचे आणि शेवटी म्हणायचे, छान, असेच प्रश्न विचारत राहा. स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट पण शिष्यासाठी त्यांच्या पाठाजवळ उत्तरं देणारे आपले स्वामीजी. साधकांचे प्रॅक्टिकल प्रश्न आधीच जाणून घेऊन त्यांच्या समस्या आधीच जाणून घेऊन त्यांना अत्यंत साधे पण आचरणात सोपे असे उपाय शिकवणारे आपले स्वामीजी. एकदा मी त्यांना विचारलं की आमच्यासारख्या कंपनीत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या साधकांनी आपल्या व्यस्त दिनक्रमात वेळ काढून अनुसंधान कसं टिकवायचं बरं. ते सांगू लागले की घड्याळ जेव्हा औषधीवर येईल ना, म्हणजे 11, 12, 1 असं वाजलं की तीव्रपणे स्मरण करायचं, आपल्या स्वरूपाचं स्मरण करायचं, आपल्या सद्गुरूंना आठवायचं, एखादा स्वरूपचा श्वास घ्यायचा, एखादा नाम घ्यायचं की झालं अनुसंधान. मग थोडा वेळ थांबल्यावर आपण मिळाले आणि 2 अकऱ्यांचे मधेच स्मरण झालं असं बोलच समजायचं. असंच 2 वर्षापूर्वी अनुग्रहाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दर्शनासाठी आलो होतो. तेव्हा थोड्या घरकांनीच त्यांना विचारलं की स्वामीजी, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे दिवसा आधीच हाताचा स्वयं सिद्धीचे हे माझ्या बाबतीत होईल का? ते म्हणाले, हो कामी होणार, नक्की होईल, मी तुझ्या बरोबरच आहे. मला काही माधवनाथांचे शब्द आठवले. ते म्हणत असत की ही सागरा तुम्ही निष्ठेने प्रेमाने केली तर मी स्टँडपेपरवर लिहून देतो की तुम्ही याच जन्मात मोक्षाचे अधिकारी व्हाल. खरं तर या गुरुत्वाच्या निमित्ताने अशा कित्येक स्मृती मला तरळून येत आहेत. इथे आपल्याला सर्वांची सर्वत्राशी भाव विभर झालेली आहे. त्यातीलच काही साधं त्यांची मनोगत आता आपण प्रातिनिधिक स्वरूपात ऐकणार आहोत. गुरुस्तवनाच्या आजच्या सुंदर मातील पहिलं पुष्प आता गुरुणार आहे सर्वत्र सौभाग्यवती राजश्री नवले.
ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंद निष्कंको निर्बंध म्हणाले प्रचंड स्वामी बळ उभे पाठीशी. हा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र मी लग्नाआधी रोज देवासमोर उभे राहून म्हणत असे. स्वामी समर्थांवर माझ्या माहेरच्यांची खूप श्रद्धा आहे. आई बरोबर मंडईतील स्वामींच्या मठात तेव्हा आम्ही दर्शनासाठी जात असो व त्यांच्याच कृपेने एक दिवस माझ्या आयुष्यात जन्मोजन्मीचे पुण्य फळाची तयारी देखिली पाऊले श्री गुरुंजी असे काही घडले. माझे लग्न ठरले. 28 जून 2005 ला आमच्या टिळाचा कार्यक्रम ठरला. आमचे स्वामीजी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत असा निरोप मुलाकडच्यांकडून आम्हाला मिळाला. माझ्या माहेरकडचे सर्व तसेच मी देखील स्वामीजींना पाहण्यासाठी उत्सुक होते. त्या दिवशी कार्यक्रम झाल्यावर जोडीने नमस्कार करताना स्वामीजींचे मला प्रथम दर्शन झाले. स्वामीजींचे जेवण झाल्यावर त्यांना भेटण्यासाठी आम्ही दोघे त्यांच्याजवळ गेलो तेव्हा जेवण अतिशय छान झाले. कार्यक्रमही फार छान झाला असे म्हणून स्वामीजी मला म्हणाले, राहुल खूप चांगला मुलगा आहे, तू फारच भाग्यवान आहेस, असा मुलगा तुला नवरा म्हणून मिळाला व खूप गोड असले. त्या दिवशीची ती माझी स्वामीजींशी झालेली पहिली ओळख. नंतर यांनी मला मी केंद्रात जातो तसेच सोमवारी राहकर राम मंदिरात प्रवचन ऐकायला जातो असे सांगितले. त्यानंतर घरी 2-3 दिवस माझे जरा टेन्शन मध्येच गेले. माझी आजी ही रोज हरिपाठ म्हणत असे तसेच ती ज्ञानेश्वरी देखील वाचत असे. मी तिला विचारले, आजी केंद्र म्हणजे काय असते ग, ज्ञानेश्वरीचे प्रवचन म्हणजे काय ग? तिने मला तिच्याकडे ज्ञानेश्वरी वाचायला दिली. थोडीशी वाचल्यावर मला यातलं काहीच कळत नाही, किती अवघड आहे हे सगळं माझ्या काही लक्षात राहणार नाही. आणि त्या केंद्रातील लोकांनी मला जर काही आपले प्रश्न विचारले तर मला काही सांगता येणार नाही. व त्या मुलाने मग त्यांच्या केंद्रातील एखाद्या मुलीशी लग्न काय ठरवले असं मी तिला म्हटले व मी थोडीशी नाराजच होते. आमचे लग्न 6 महिन्यानंतर होते. खरं तर ह्यांना भेटायला मिळणार म्हणून मी केंद्रातील कार्यक्रमांना येऊ लागले पण त्यामुळे मला स्वामीजींचे दर्शन घडत होते. स्वामीजींनी माझ्यावर पहिल्यापासूनच खूप प्रेम केले. मी केंद्रात दिसल्यावर वा छान तू आज आलीस, येत जा, राजश्री कशी आहेस तू असे ते नेहमीच विचारत. 28 नोव्हेंबर 2005 साली आमचे लग्न झाले. लग्नाच्या दिवशी सकाळी स्वामीजींची पाद्यपूजा करण्याचे भाग्य आम्हा दोघांना लाभले. पाद्यपूजेनंतर स्वामीजींना नमस्कार करताना स्वामीजी मला म्हणाले, राजश्री तू आम्हाला नवीन नाही, तू केंद्रातलीच मुलगी आहेस. व आम्हा दोघांनाही आशीर्वाद दिला व त्यांच्या आशीर्वादाने नवीन आयुष्याची सुरुवात झाली. लग्नानंतर नवीन घरातील व्यक्तींशी सांभाळून घ्यायला लागत होते. आता माझे केंद्रात नियमितपणे येणे चालू झाले. काही दिवसातच माझ्या लक्षात आले की आमच्या कुटुंबासाठी केंद्र तसेच स्वामीजी यांचे खूप महत्व आहे. तसंच स्वामीजींचे देखील माझ्या कुटुंबावर अतिशय प्रेम आहे. केंद्रात सर्वच जण माझ्याशी प्रेमाने बोलतच वागत होते पण मी नवीन असल्याने मला संकोचल्यासारखी होत असे. स्वामीजी तर माझ्यासाठी खूप मोठा आधार बनत चालले होते. नव्याचे 9 दिवस संपून स्वप्नवत आयुष्य बाजूला होऊन खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली होती. जसे सुखाचे दिवस येत होते तसे दुःखाचे प्रसंग देखील येत होते. मनावर येणारा ताण केंद्रात आल्याने कमी होत होता. जरी मी केंद्राशी सुरू झाले असले तरी माझ्यासाठी केंद्र म्हणजे माझं माहेरच होते. लग्नानंतर काही दिवसातच मी स्वामीजींना माझ्या अनुग्रहाविषयी विचारले व त्यांनी तर लगेच हळू देखील म्हटले. जयतरीकडे नाव देण्यास सांगितले. मला 10 जून 2006 साली पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी अनुग्रह दिला. आता खऱ्या अर्थाने स्वामी परिवारात दाखल झाले. नवीन लग्न झाले असल्याने केंद्रात देखील माझे जरा लाड व कौतुकच होत होते. तसेच केंद्रात काही सेवा करण्याची संधी देखील मिळत होती. कधी स्वागत समितीमध्ये, कधी रांगोळीची सेवा तर कधी भोजन व्यवस्थेची सेवा मिळत होती. केंद्रातील वातावरण अतिशय पवित्र आहे. केंद्रामध्ये येऊ नये असे मला कधीच वाटले नाही. यापूर्वी काहीही पारमार्थिक श्रवण केलेले नसताना देखील मी कशी येथे येत राहिली की स्वामीजींचीच माझ्यावर असलेली कृपा आहे असे मला वाटते. ध्यान म्हणजे काय असते, ते कसे करावे, ध्यान प्रक्रिया या गोष्टी केंद्रात स्वामीजी करत असलेल्या मार्गदर्शनामुळे समजूत केले. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी केंद्रात येत होते. स्वामीजींकडून वेळोवेळी शुद्ध परमार्थाविषयीचे श्रवण करत होते. माझे स्वामीजी माझी गुरुमौली बनली होती. स्वामीजी म्हणजे अतिशय प्रेमळ पण तितकेच गंभीर असे व्यक्तिमत्व. त्यांच्या समवेत पनवेल आनंद यात्रा, पंढरपूर आनंद यात्रा, विवाह शिबिर यामध्ये मी सहभागी झाले. कधी पंढरपूर आनंद यात्रेत ओले चिंबर भिजवून पालखीत सर्वांसमवेत भजनाचा आनंद घेणारे माझे स्वामीजी, तर कधी माऊलींच्या पालखीबरोबर सर्व साधकांसमवेत चालणारे माझे स्वामीजी. केंद्राचा मोठा किंवा छोटा कार्यक्रम असो त्यामध्ये स्वतः जातीने लक्ष देऊन सर्व व्यवस्था नीट आहे ना हे पाहणारे माझे स्वामीजी. ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यातील माझे स्वामीजी, सदैव साधकांच्या हितासाठी वटणारे, त्यांच्या व्यथा जाणणारे माझे स्वामीजी, गुरुपौर्णिमेच्या काळातील अतिशय तेजस्वी वाटणारे माझे स्वामीजी, तर कधी पांडुरंगाचे दर्शन घेताना भावविभोर होणारे माझे स्वामीजी, असे स्वामीजींचे वेगवेगळ्या रूपात मला दर्शन घडत होते. स्वामीजींचे जीवन अतिशय धावपळीचे व व्यस्त असे आहे. त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर देखील होतो आहे. स्वामीजींना जेव्हा भविष्यात सांगितले जाते तेव्हा त्याची कल्पना येते. स्वामीजी, आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही आम्हाला हवे आहात. मी थोडी स्वार्थी होऊनच हा विचार करते आहे, पण आमच्याकरता तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या नुकत्या दर्शनानेही आम्हाला खूप आधार वाटतो. तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला सदैव गरज आहे. स्वामीजींच्या आशीर्वादाने आज आम्ही आमच्या नवीन घरात राहत आहोत. नवीन घराचे बांधकाम चालू असताना स्वामीजींनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, प्रत्यक्षा काळात स्वामीजींचाच आम्हाला खूप मोठा आधार होता. पूर्वीसारख्या काही गोष्टी स्वामीजींना सांगितल्या जात नाही. त्यांना त्रास नको द्यायला हीच भावना त्यामध्ये आमच्या सर्वांची असते. पण स्वामीजींच्याच कृपेने आम्ही आज घरात बऱ्याच नवीन गोष्टी घेऊ शकलो त्याची आम्हाला जाणीव आहे. केंद्रामध्ये आम्हा भगिनींसाठी तर स्वामीजी तुम्हीच खूप मोठा आधार आहात. आताच्या काळात आम्हा मुलींना आमचे घर सांभाळून आमचे स्वतःचे करिअर देखील सेट करायचे असते. त्यामुळे कधी कधी आमची खूप दमशाक होते. बऱ्याच गोष्टी करताना आपल्या हातून काही निसरून जाते का असे वाटते. अशा काहीशा अवस्थेत जेव्हा केंद्रात यायला मिळते, स्वामीजी तुम्ही आमची सुखदुःखे नेहमीच अतिशय प्रेमाने ऐकता, तेव्हा खूप रिलॅक्स व्हायला होते. केंद्रात आल्यावर सर्वांसमोर काही सेवा करताना तर दिवस खूप मजेत जातात. केंद्रात आल्यावर तुमच्यापासून कधीच लांब जावेसे वाटत नाही. आम्हा भगिनींची कायम एक तक्रार असते की साध्य करता आम्हाला वेळ मिळत नाही, पण त्यातूनही तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवता. आम्ही जेव्हा केंद्रात रांगोळी काढण्यासाठी येतो तेव्हा कमीत कमी वेळात काढून उरलेला वेळ ध्यान मंदिरात देण्यासाठी बसत जा असे मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केले व तसा प्रयत्नही आम्ही करत आहोत. माझ्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली. दरम्यानच्या काळात स्वामीजींच्याच आशीर्वादाने तसेच केंद्रात येत असल्यामुळे माझे दिवस छान जात होते. पण सर्वांच्याच आयुष्यात काही कठीण काळ असतो, तसा माझ्या आयुष्यातही आला. लग्नानंतर प्रत्येक मुलीचे स्वप्न असते ते म्हणजे आई होण्याचे. पण माझ्या बाबतीत ते अजूनही अपूर्णच आहे. लग्नानंतर सुरुवातीच्या काही काळात माझी अबॉर्शन झाली, नंतर काही ट्रीटमेंट चालू केली. या प्रत्येक घटनांमध्ये स्वामीजी माझ्या सोबतच होते. कधी कधी मी त्यांना सर्व सांगत होते, तर कधी कधी काहीही न सांगता त्यांना सर्व काही कळत होते. प्रत्येक वेळेस ते माझ्या तब्येतीची चौकशी करत होते. एकदा तर ते मला म्हणाले, राजश्री तुझ्या बाबतीत असे सारखे का घडते काही कळत नाही. त्यांना सुद्धा माझी खूप काळजी वाटत होती. मागील 4 वर्षांपूर्वी माझे परत एकदा अबॉर्शन झाले तेव्हा तर स्वामीजी स्वतः फोनवर माझ्याशी बोलले. त्यांनी मला धीर दिला, खूप प्रेमाने समजून सांगितले. पण यावेळेस मी पूर्ण खचून गेले होते. मी यातून खूप नाराज झाले होते. अतिशय मानसिक ताण व खूप निगेटिव्हिटी आली होती. मी केंद्रात यायचं टाळू लागले. मी तर स्वामीजी व केंद्रापासून दूर चालले होते. आयुष्यभर ज्याची खंत राहील अशा काही घटना घडल्या. पण ही माऊली कशीही आले तराला लांब जाऊ देईल. एक दिवस आम्हा दोघांनाही स्वामीजींनी भेटायला बोलवले. मी माझे सर्व म्हणणे एका कागदावर लिहिले होते. स्वामीजींनी ते शांतपणे वाचले. माझ्याकडे पाहत मला म्हणाले, मागचे सर्व विसरून जायचे, आता मागे वळून पाहायचे नाही, तुला ते जमेल. माझी गुरु माऊली, माझं स्वामीजी नेहमीच मला राजश्री ही खूप चांगली मुलगी आहे असेच म्हणतात. जी माऊली माझ्या दुःखात सदैव माझ्याबरोबर होती, तिचे डोळे माझ्यासाठी नेहमी पाणावले, तिला आज माझ्या डोळे त्रास झाला होता. स्वामीजींनी माझी पात्रता नसतानाही मला परत जवळ केले. खरं तर मीच त्यांच्यापासून लांब गेले होते, पण पहिल्यापेक्षा अधिकच घटकाने मी त्यांच्या जवळ आले. स्वामीजी, खरं तर माझं आयुष्य खरंच अपूर्ण आहे, पण त्या तुमच्या आत्म्याने सुंदर आहे, त्याला अर्थ आहे. कधी कधी मला स्वतःचाच कंटाळा येतो, आयुष्य नकोसे वाटते. पण मग जरा शांत झाले की तुमची आठवण येते. तुम्हाला दिलेला शब्द आठवतो, सगळे विचार बाजूला पडतात. कधी नाही तरी मला माझे स्वामीजी आहेत, ते माझं सर्व काही पाहून घेतील अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. त्या काळात मिलिंद काकांनी देखील मला खूप मार्गदर्शन केले व त्या सर्वांच्याच प्रयत्नामुळे माझ्या पुढील आयुष्यात सुरुवात झाली. माझे स्वामीजी म्हणजे अखंड गाणारा प्रेमाचा घरा, कधीही न वाटणारा, अतिशय शांतपणे कळकळणारा. स्वामीजी तुम्ही नेहमीच आमच्या हिताचाच विचार करता, सतत सगळ्यात अगदी प्रखरपणे मार्गदर्शन देखील करता. आमच्या कल्याणाकरता तुम्ही रात्रंदिवस झटत आहात. तुम्हाला या कार्यात मातोश्री तर मधुराताईंची देखील मोलाची साथ मिळते आहे. मधुराबाऊंचे आयुष्य त्याग आणि समर्पण यानेच भरून राहिलेले आहे. मधुरामावशींनी देखील मला पहिल्यापासून खूप प्रेम दिले. त्यांना देखील माझ्या तब्येतीची काळजी वाटते. त्या देखील वेळोवेळी मला अगदी प्रेमाने समजावतात. घरातील जबाबदाऱ्या आधी पूर्ण करायच्या, नंतर केंद्रातील सेवेत भाग द्यायचा असे त्यांनी एका प्रसंगी मला अगदी प्रेमाने समजावले. या उभयतांना माझे कोटी कोटी प्रणाम. त्या दोघांनाही उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरची मूळ प्रार्थना. स्वामीजी, आयुष्याची वाट चुकलेल्या या जीवाचा उद्धार तुम्ही करता आहात. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा मी मनापासून प्रयत्न करते आहे. स्वामीजी, माझे तुमच्याकडे एकच मागणे आहे, त्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमहा. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमहा. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हेलावया समुद्रा तू. हे सद्गुरुनाथा, तुम्ही सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असून बुद्धिरूप प्रकाशाचे सूर्य आहात. तुम्ही सर्व साधकांचे विश्रांती स्थान असून त्यांच्या हृदयात सोहम तत्व घालणारे आहात. तुम्ही दीनदयाळ असून करुणेचे सागर आहात. तुमचा जय जयकार असो. स्वामीजी सद्गुणांचे आगर होते. त्यांच्याकडे असणारे गुण सहजच होते. प्रेमळ, आनंदी, शांत, प्रसन्न, सुहास्य, मूर्तिमंत सुख समाधानच. त्यांची प्रत्येक आठवण आनंददायक आहे. त्यातल्या काही आठवणी मी सांगणार आहे. सन 1988 30 वर्षे झाली. मी अध्यात्म मंगलधाम येथील केंद्रात प्रथमच आलो होतो. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. गुरुवार होता. हॉलच्या दरवाज्यात मी उभा राहिलो. संपूर्ण हॉलमध्ये नजर फिरविली. मला सर्व अद्भुत व आश्चर्यकारक वाटत होते. समोर लक्ष गेले. स्वामीजी नुकतेच विराजमान झालेले असावेत. प्रसन्न व शांत अशा शुभ्र पोशाखातील स्वामी माधवनाथांना मी प्रथमच पाहत होतो. मला क्षणभर स्वामी स्वरूपानंदांचाच भास झाला. त्यांनी माझ्याकडे पाहिले, हात वर करून मला पुढे यायची खूण केली. मला वाटले माझ्या मागे कोणीतरी असून त्यांना बोलावत असावेत. मी मागे पाहिले, मागे कोणीच नव्हते. तूच तूच अशी खूण करून स्वामीजींनी मला पुढे बोलावून पुढेच बसायला खुणावले. आश्चर्याचा दुसरा धक्का होता. आणि त्या दिवसापासून मी केंद्रामध्ये येतच राहिलो. निस्पृहता व चोख व्यवहार या स्वामीजींच्या गुणांचा मला अनुभव आला. माझा मेटलची अक्षरे करणे व पाट्या करण्याचा व्यवसाय आहे. केंद्रासाठी 3-4 पाट्या मी तयार केल्या. अध्यात्मच्या तळमजल्यावर सद्भक्त मोडक काकांच्या घरामध्ये स्वामीजींची एक सुंदर खोली होती. केंद्र संपल्यावर स्वामीजी त्या खोलीमध्ये थोडा वेळ बसत असत. सद्भक्त विलासदादा केंद्र संपल्यावर मला स्वामीजींकडे घेऊन गेले. स्वामीजींना पाट्या खूप आवडल्या. स्वामीजी म्हणाले, याचं किती बिल झालं आहे ते दे. मी म्हणालो, स्वामीजी, केंद्रासाठी ज्या काही पाट्या लागतील त्या सेवा म्हणून मी करणार आहे. स्वामीजी लगेच म्हणाले, नाही, तुला संसार आहे, मुले बाळे आहेत, याचे पैसे घ्यायचेच. मला वाटले स्वामीजी विसरून जातील. परंतु त्यानंतर पुढे 2-3 वेळा स्वामीजींनी बिल दिले का असे विचारले. शेवटी नाईलाजाने मी बिल दिले. 8 दिवसांनी स्वामीजींनी विचारले, तुला चेक मिळाला का? नाईलाजाने मला चेक स्वीकारावा लागला. असाच एक प्रसंग मला पूजनीय नंदताई सामंत यांनी सांगितला. केंद्रामध्ये डॉक्टर शर्मा नावाचे सजन व वयोवृद्ध साधक यायचे. कोरेगाव परिसरात त्यांचा बंगला होता. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. पायजामा व बंडी असा त्यांचा पोशाख असायचा. स्वामीजींवर व त्यांच्या कार्यावर त्यांची खूप श्रद्धा होती. स्वामी कार्यासाठी त्यांनी देणगी दिली. एक कोरा चेक दिला. त्यावर रक्कम लिहिली नव्हती, परंतु देताना त्यांनी स्वामीजींना चेकवर 1 लाखापेक्षा जास्त रक्कम लिहावी अशी इच्छा सांगितली. स्वामीजींनी चेक घेतला व त्यावर 1,01,000 अशी रक्कम लिहिली. डॉक्टर शर्मांनी आश्चर्याने स्वामीजींना विचारले, स्वामीजी एवढीच रक्कम का लिहिली? स्वामीजी म्हणाले, तुमच्या इच्छेप्रमाणे 1,00,000 जास्त रक्कम लिहिली आहे. समोरचा देतोय म्हणून घ्या असे स्वामीजींनी कधीच केले नाही. 1989 सालातील गुरु पौर्णिमेचे पवित्र व मंत्रलेले दिवस. सद्गुरु पूजनासाठी आम्ही दोघे व आमची मुलगी संध्याला घेऊन आलो होतो. संध्या प्रथमच केंद्रात आली होती. त्यावेळी ती 10वीत होती. तिने स्वामीजींना पाहिले नव्हते. अत्यंत मंगलमय प्रसन्न असे वातावरण होते. आमचा नंबर आला. स्वामीजींची कृपादृष्टी संध्यावर पडली. संध्याने स्वामीजींकडे पाहिले. त्या क्षणी मोठे आश्चर्य घडले. संध्या ट्रान्समध्ये गेली. त्यावेळी ट्रान्स हा शब्द देखील आम्हाला माहीत नव्हता. जवळजवळ 1.5 तास ती ट्रान्समध्ये होती. हळूहळू सर्व साधक गेले. काही सेवा करणारी मंडळी राहिली होती. स्वामीजी संध्याच्या जवळ आले. तिच्या डोक्यावरून पाठीवरून मोठ्या प्रेमाने हात फिरवीत स्वामीजी म्हणाले, खूप भाग्यवान आहेस, उठ बाळ, घरी जायचं नाही का? स्वामीजींची कृपा कोणावर कधी होईल हे सांगता येत नसे. स्वामीजी आजारी पडण्यापूर्वी एकदा म्हणाले, प्रारब्धाचे भोग कोणाला सुटत नाहीत. त्याचा नाश कसा करायचा? तर हरिकृपेने. मी आत्मा आहे, मी नित्य आनंद रूप आहे हा बोध होऊन ध्यान धारणा करून नामस्मरण करून भजन करून हरिकृपा होण्यासाठी इथे जमलोय. प्रेमाने भगवंताचे नाम घ्यावे, प्रेमाला महत्व आहे. रोग यायचेच, आजारपण यायचेच. या रोगातून पार पडण्यासाठी मुख्य हरिस्मरण. दुर्दैवाने स्वामीजी आजारी पडले. अवघे साधक विश्व दुःखी झाले. आम्ही दोघे स्वामीजींना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो. खाली सेवेसाठी काही साधक उभे होते. त्यांनी रूम नंबर सांगितला व म्हणाले, स्वामीजींच्या रूममध्ये गेल्यावर रडायचं नाही. वर गेलो. स्वामीजींची अवस्था कशी असेल या विचाराने जीवाचा थरकाप उडाला. भीत आत गेलो तर काय आश्चर्य. स्वामीजी प्रसन्न चेहऱ्याने पहुडलेले होते. जणू काहीच झाले नाही. 2-4 साधिका ध्यानाला बसल्या होत्या. स्वामीजी सर्वांना उद्देशून काहीतरी उद्बोधक बोलत होते. आम्हाला पाहिल्यावर स्वामीजी मोठ्या प्रेमाने या असे म्हणाले. आम्ही सामान्य साधक मोठ्या प्रेमाने व आपुलकीने स्वागत केलेले पाहून भारावून गेलो. स्वामीजी म्हणाले, यांच्याकडे नुकतीच पाद्यपूजा झाली. फार उत्तम प्रकारे यांनी पूजा केली. मला लाजल्यासारखे झाले. आपण स्वामीजींना पाहायला आलोय आणि स्वामीजी आपले कौतुक करत आहेत. मी नकळत दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. एकदा माझी पत्नी सौशोभदा कंबरदुखीने आजारी पडली. ती केंद्रात दिसत नाही हे स्वामीजींच्या लक्षात आले. त्यांनी मला न येण्याचे कारण विचारले. मी सांगितल्यावर स्वामीजींना व सरला मातोश्रींना खूप वाईट वाटले. जणू त्यांची मुलगीच आजारी पडली आहे. स्वामीजींना फिजिओथेरपी देण्यासाठी सौ ललिताताई नाडकर्णी येत असत. दुसऱ्याच दिवशी स्वामीजींनी त्यांना आमच्या घरी पाठवले. ललिताताई रोज येऊन सौ शुभदाला फिजिओथेरपी देत असत. त्यांच्याकडे स्वामीजी रोज शुभदाच्या तब्येतीची चौकशी करीत. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. 1996 गुरु पौर्णिमा जवळ आली होती. 10 दिवस राहिलेले असावेत. स्वामीजींनी मला येण्यासाठी निरोप दिला. मी लगेचच स्वामीजींकडे गेलो. स्वामीजी म्हणाले, स्वामी ध्यान मंदिर व रामकृष्ण हरी अशा 2 पाट्या करायच्या आहेत, कधी होतील? मी म्हणालो, गुरु पौर्णिमेच्या दिवशी आणून लावतो. त्यावर स्वामीजी म्हणाले, इतक्या उशिरा नको, मला घाई आहे, लवकर आण. सगळी कामे बाजूला ठेवून मी कामाला सुरुवात केली. स्वामीजींच्या कृपेने 2 दिवसात सुंदर पाट्या तयार झाल्या व ताबडतोब मी स्वामीजींच्या खोलीत त्या पाट्या बसवल्या. स्वामीजी अत्यंत प्रसन्न झाले. स्वामीजींची सेवा करता आली म्हणून मलाही अत्यंत आनंद झाला. गुरु पौर्णिमेचे दिवस सकाळी स्वामीजींनी देह ठेवल्याची बातमी मिळाली. अत्यंत दुःखित अंतःकरणाने स्वामीजींच्या दर्शनासाठी गेलो. स्वामीजींच्या घरामध्ये स्वामीजींना ठेवले होते. माझ्या प्रथम भेटीत स्वामीजींनी जसे शुभ्र कपडे घातले होते तसेच शुभ्र कपडे स्वामीजींना घालण्यात आले होते. प्रथम भेटीत स्वामीजी शांत व प्रसन्न दिसत होते. तसेच आताही स्वामीजी प्रसन्न शांत व तेजस्वी दिसत होते. कुणीतरी स्वामीजींच्या चरणांवर जास्वंदीचे मोठे टपोरे फूल वाहिले होते. त्या फुलाप्रमाणेच स्वामीजींचा चेहरा टवटवीत दिसत होता. प्रत्येकाला स्वामीजींच्या दारातून बाहेर पडताना अश्रू अनावर होत होते. एक ज्येष्ठ साधिका मला म्हणाल्या, आजपर्यंत स्वामीजींच्या घरातून बाहेर पडताना प्रत्येकजण हसत हसत बाहेर पडत असे, पण आज प्रत्येकजण रडत रडत बाहेर पडत आहे. आजच्या शुभदिनी पूजनीय सरला मातोश्रींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. शांत प्रेमळ प्रसन्न आदरातिथ्यशील त्यांच्याकडील गुण सहज होते. सुवर्ण अलंकार अशी जसे एकरूप झालेले असते तसे सरला मातोश्री स्वामीजींच्या जीवनाशी एकरूप झालेल्या होत्या. स्वामीजींबद्दल आपण काय बोलणार, ते सर्वव्यापी होते, ते सर्वांचे होते. प्रत्येकाला वाटे माझ्यावरच त्यांचे जास्त प्रेम आहे. स्वामीजी नच तुमचे वा आमुचे, सर्व भूत मात्री भरले साचे, दीन मणी सकल जगताचे, तैसेच सर्वांचे स्वामीजी हे. स्वामी मकरंदनाथांबद्दलही काय बोलणार, त्यांच्यामध्ये दैवी गुणसंपत्ती ओतप्रोत भरून राहिली आहे. सदैव सहज प्रसन्नता, शांत निर्मळ तेजस्वी पवित्र क्षमा धैर्य दातृत्व दक्षता व गुरुभक्ती इत्यादी गुण त्यांच्यामध्ये दाटीवाटीने भरलेले आहेत. सन 2008 आम्हा दोघांना युरोपच्या सहलीला जायचे होते. स्वामीजींना सहलीला गेलेले आवडत नाही, तरी सुद्धा त्यांची अनुमती घेण्यासाठी आम्ही दोघे स्वामीजींच्या घरी गेलो. स्वामीजी म्हणाले, ठीक आहे जाऊया, परंतु तिकडे रोज ध्यानाला बसायचे. स्वामीजींच्या कृपेने आम्ही रोज पहाटे उठून तिकडे 1 तास ध्यानाला बसत असू, एकही दिवस ध्यान चुकले नाही. पूजनीय मधुराताईंचे जीवन गंगेच्या शांत व विशाल प्रवाहासारखे आहे. स्वामीजींवर त्यांची अत्यंत श्रद्धा आहे. त्या सर्व साधकांवर मनापासून प्रेम करतात. स्वामीजी व मधुराताई म्हणजे जणू विठ्ठल रुक्मिणीत अवतरले आहेत. स्वामी चरणी त्यांचे जीवन समर्पित झाले आहे. आजच्या मंगल दिनी स्वामीजींकडे एक प्रार्थना आहे, इथं येणाऱ्या सर्व साधकांची साधना नियमित घडो, सर्वांना ध्यान व नामातील आनंद मिळो व आपल्या कृपेने सर्वांना ह्या जन्मामध्ये आत्मज्ञान मिळो. तू जय जय अनाथ बंधू, तू जय जय कृपा सिंधू, अष्टसिद्धी विजयी महासिद्धू, ब्रह्मानंदू मकरंदनाथा. हरिओम तत्सत.
अध्यात्मिक अर्थ
ते कसा करणार होता? गणेशपुरम मध्ये शिरताना ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ अशी कमान दिसली, पण त्याबद्दल फार काही कळलं नाही. घरी आल्यावर आमच्या दोघांच्या आई वडिलांच्या गप्पा झाल्या, पण त्यांच्या गप्पांमधून आमचं लग्न नक्की ठरेल अशी खात्री वाटू लागली. परत भेटू असं म्हणत माझ्या बाबांनी नंदाच्या वडिलांचा निरोप घेतला, पण तेवढ्यात ते म्हणाले, खाली ध्यान मंदिर आहे, आपण तिथे जाऊ, तुम्हा सर्वांना मी ते दाखवतो. इथे ध्यान मंदिरात आल्यावर माझे आई बाबा ध्यान मंदिर बघत होते. मी मात्र माझ्या आईच्या मागे मागे जात मंदाच्या आईकडे हळूच बघत होते आणि अंदाज बांधत होते की आपली होणारी सासू नक्की आहे तरी कशी. ध्यान मंदिर बघताना माझ्या आईला तिथं स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ असे तीन फोटो दिसले. आईने स्वामी मकरंदनाथांच्या फोटोकडे पाहिले आणि मंदाच्या बाबांकडे वळून पाहिले. तिथं एकदम लक्षात आलं की नाथ संप्रदायाचे श्री मकरंद वजे हे उत्तराधिकारी आहेत. मी मात्र मंदाच्या आईकडे बघण्याचं रमले होते. घरी गेल्यावर आईने मला तिला दिसपट समजले ते सांगितले. इथे ज्ञानेश्वरीला प्रवचने होतात. मंदाचे वडील एका संप्रदायाचे सद्गुरू आहेत. आईला साहजिकच थोडं दडपण आले. तिने माझ्या मावशीला फोन केला आणि सगळं काही सांगितलं. माझ्या मावशीला थोडी पारमार्थिक आणि आध्यात्मिक बॅकग्राऊंड असल्यामुळे तिने मावशीचे मत मागितले. या बहिणींच्या फोनवरच्या चर्चेनंतर त्या दोघी या निष्कर्षात पोहोचल्या की प्राजक्ताला परमार्थ आणि अध्यात्माची काहीच ओळख नाही. ही लग्नानंतर सेट कशी होईल अशी त्यांना काळजी वाटू लागली. या दोघींनी मला परत एकदा विचार करायला सांगितलं. या दोघी काय बोलतायत मला फार काही कळलं नाही, पण इतकं मात्र कळलं की मुलगा हा सरळ मार्गी आणि निर्गती आहे. मी आईला सांगितलं की आजकाल बऱ्याच घरांमध्ये घरातील सर्वजण एकत्र येऊन दारू पिणे, पार्टीज करणे असे आढळून येते. त्यापेक्षा उलट इथे एकत्र येऊन ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात, ध्यानाला बसतात. मला हे आवडेल. तरी देखील आईला वाटणारी काळजी मी मंदारकडे बोलून दाखवली आणि मंदारच्या बाबांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी बोलावून घेतले. माझ्या आईने मंदारच्या बाबांना सांगितले की परमार्थ आणि अध्यात्म या विषयाची हिला काही ओळख नाही. त्यावर ते म्हणाले की पाटी पोलीस असलेली चांगली. ते म्हणाले की ते कुठल्याही प्रकारचे कुळाचार नाहीत. घरात गौरी गणपती सारखे सर्वसामान्य घरांमध्ये असतात असे सण आहे. तिने केंद्रात यावं, ध्यानाला बसावं अशी आमची अजिबात अपेक्षा नाही. तिने फक्त मंदारला साथ द्यावी. आमचं लग्न ठरलं आणि जमीन हा दिवस माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. लहानपणापासून बऱ्याच पत्रिका बघणाऱ्यांनी सेफ्टी डझनी बाकीच वर्तवले होते की या मुलीचे लग्न प्रवचनकाराच्या घरात होईल. विविध लोकांनी वर्तवलेले भविष्य जमीन सत्यात उतरत होते. मंदारच्या बाबांची हळूहळू ओळख होऊ लागली. इथे सगळे त्यांना स्वामीजी अशी हाक मारतात. आपण त्यांना काय हाक मारावी हा प्रश्न मला पडला. मी त्यांना तो विचारला. त्यावर ते म्हणाले, तू आणि केदार एकाच वयाचे आहात. मंदार आणि केदार मला बाबा अशीच हाक मारतात, तू देखील मला बाबा अशीच हाक मार. आणि आमच्यामध्ये वडील आणि मुलगी या नात्याचा प्रवास चालू झाला. घरातील सर्वांची लाडकी तू जयू आणि केंद्रातील सर्व भगिनींची मैत्रीण मधुरा ताईंशी हळूहळू ओळख होऊ लागली. लग्न ठरल्यापासून आई मला नियमित फोन करू लागल्या. आईंशी बॉन्डिंग होऊ लागलं. रोज संध्याकाळी फोनवर नियमित गप्पा मारणं जणू एक रुटीन झालेलं. त्यांच्या स्वभावातला प्रेमळपणा आणि साधेपणा मला हळूहळू त्यांच्याकडे आकर्षित करू लागला. लग्नाला काहीच दिवस राहिलेले असताना आईने मला कडकडून मिठी मारून तू आता लवकरच या घरात येशील हे म्हणलेले कायम स्मरणात राहील. घरामध्ये बाबांचे आपल्या सर्वांमध्ये असलेले स्थान ते कोठेही मध्ये आणून न देता घरात अगदी खेळीमेळीचं वातावरण ठेवतात. कधी हास्य विनोद करणं, कधी टीव्हीवरच्या कार्यक्रमांवर आमच्याशी चर्चा करणं आणि आता राधारामाबरोबर मनसोक्त खेळणं. लग्नानंतर आपल्या देवघरात कोणते देव आहेत आणि त्यांची पूजा कशी करतो हे जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता होती. मी त्यांना सांगितली. त्यांनी लगेच मला आणि आरुहीला बोलावून देवघरातल्या सर्व देवांची माहिती सांगितली.
लग्नाच्या काहीच दिवसानंतर बाबा मला म्हणाले की तुला केंद्र नवीन होते पण तू आता इथे छान सेट झाली आहे. तेव्हा मी काही सांगितले नाही पण बाबा आज सांगते की त्याचे एकच कारण ते म्हणजे आपल्या घरातील सर्व व्यक्तींकडून आणि सर्व केंद्र साधकांकडून मिळालेले प्रेम. बाबा तुम्ही शिकवता तो परमार्थ मी कधी पाहिला आणि ऐकला देखील नव्हता. सगळे घरी ध्यानाला बसायचे तेव्हा मी काय करू मला समजायचे नाही म्हणून मी देखील तुमच्या सर्वांबरोबर डोळे मिटून बसायला लागले. घरात सर्वजण केंद्रात येतात म्हणून मी केंद्रात येऊ लागले. बाबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव माझ्यावर पडत गेला आणि त्यांना ओळखण्यासाठी मी अधिकाधिक धडपड करू लागले. त्यांनी लिहिलेले आत्मबोधाचा वाटा हा ग्रंथ वाचला. दैनंदिन जीवनात उपयोगी ठरतील असे कित्येक विचार या ग्रंथातून मला कळले. अनुग्रहाबद्दल का कोणास ठाऊक आईंना आणि बाबांना विचारायची मला भीती वाटत होती. खरं तर या दोघांनी मला कधीच केंद्रात येण्याबद्दल किंवा अनुग्रह घेण्याबद्दल काही सांगितले नव्हते. मी जशी होते तशी त्यांनी मला ऍक्सेप्ट केली होती. मला अनुग्रह घेण्याची आज निर्माण होऊ लागली. मी माझी इच्छा जयवत्यांना सांगितली ती त्यांना आईबाबांपर्यंत पोहोचवली. बाबा माझ्या जवळ आले आणि म्हणाले मी तुला नक्की अनुग्रह देईन. 5 सप्टेंबर 2015 माझा अनुग्रह झाला आणि त्यांनी मला आत्मदर्शनाचा मार्ग दाखवला. माझ्यात असलेल्या दोषांसकट त्यांनी माझा पूर्ण स्वीकार केला. ते माझे भाग्यदाते झाले. लग्नाआधी सकाळी उठल्यावर गाणी ऐकत निवांत चहा पीत बसणाऱ्या मला आता राधा उठायच्या आवरून ध्यानाला बसण्याची गोडी लागली आहे. रोजच्या जगण्यात शांतीचा आणि समाधानाचा अनुभव स्वामीजींमुळे येतो आहे. मला लग्नाआधीपासून दर मंगळवारी सारसबागे गणपतीला जायची सवय होती. लग्नानंतर मी मंदार बरोबर जाऊ लागले. असेच एका मंगळवारी मंदार दमल्यामुळे तो मला म्हणाला की आज गणपतीला आपण नको जायला, आपण खाली ध्यान मंदिरातच विठ्ठलाचे दर्शन घेऊ. हे बाबांनी ऐकलं आणि ते मंदारला म्हणाले की तिला जर गणपतीला जायचं असेल तर तू तिला नक्की घेऊन जा. त्यांनी आणि आईंनी कधीही मुलगा आणि सून असं डिफरन्शिएट केलं नाही आणि गंमत म्हणजे आता मला खरंच कुठेही दुसरीकडे दर्शनाला जावेसे वाटत देखील नाही. आम्ही मंदिराच्या वरच राहतो आणि केंद्रात गेलो म्हणजे झालं असा माझा भाव आहे. बाबा आणि आई माझी खरंच खूप काळजी घेतात. मी मुंबईला एका केसच्या कामासाठी गेले असताना ट्रॅफिकमुळे मला घरी यायला उशीर होऊ लागला. बाबा थोड्या थोड्या वेळाने मी कुठपर्यंत पोहोचले आहे याची फोन करून चौकशी करत होते. घरी यायला जवळपास मला रात्रीचे 12 वाजले पण आई आणि बाबा माझी मात्र वाट बघत जागे होते. मी प्रज्ञेत असताना पोटातील 12 वर उत्तम संस्कार हवे म्हणून बाबांनी रोज रात्री रामरक्षा म्हणायला सुरुवात केली आणि रोज रात्री आम्ही सगळेजण रामरक्षा म्हणायला लागलो. 9व्या महिन्यात माहेरी गेल्यावर बाबा रोज रामरक्षा म्हणायला नसतील म्हणून मी त्यांच्या आवाजातील रामरक्षा रेकॉर्ड केली आणि ती नियमित ऐकू लागले. राधा घाण म्हणजे अगदी 1 दिवसाची असतानाचा प्रसंग. हॉस्पिटलमध्ये राधा रात्री खूप जास्त रडत होती. मला आणि आईला तिला कसं शांत करावं हे समजत नव्हतं. माझ्या आईने पटकन माझ्या मोबाईलमध्ये बाबांच्या आवाजात असलेली रेकॉर्ड केलेली रामरक्षा लावली आणि राधा एखाद्या जादूसारखी एकदम रडायची थांबली. बाबांच्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी बघून मला माझ्या स्वभावातल्या कित्येक दोषांची जाणीव झाली. कुठल्याही विषयात कुठल्याही टॉपिकवर आई आणि बाबांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरते. छोट्या छोट्या गोष्टीतले बारकावे आणि प्रत्येक गोष्टीतले या दोघांना असलेले परफेक्शन अगदी स्वयंपाकातल्या बारकाव्यांपासून ते व्यावहारिक जगातील चुकताळ्यांपर्यंत. हळूहळू प्रवचनांमधून दिली जाणारी शिकवण थोडीफार उंजू लागली आणि दैनंदिन जीवनात स्वामीजींनी शिकवलेला एकतरी विचार रोज आचरणात आणायचा असा मी प्रयत्न करते आहे. वर घरी टीव्हीवर जरी प्रवचन दिसत असले तरी खाली केंद्रात जाऊन प्रवचन ऐकावे असे वाटते. राधा झाल्यानंतर खाली केंद्रात येण्याच्या वेळा मी आणि मंदारने वाटून घेतल्या. बुधवारचे प्रवचन माझ्या वाट्याला आले. रविवार सकाळचे प्रवचन मी मात्र मोबाईलवर डाऊनलोड करून ऑफिसला जाता येता ऐकू लागले. मोठ्या स्वामीजींना आणि सरला आईंना मी कधी बघितले नाही पण आईबाबांच्या आयुष्याकडे पाहून दोघे कसे असतील हे समजते. पती पत्नी चे नाते कसे असावे आणि ते कसे आणि कशा पद्धतीने जपावे याचे हे दोघे उत्तम उदाहरण. आई त्यांच्या जीवनात पतीभाव आणि गुरुभाव अतिशय प्रेमाने आणि श्रद्धेने जपत आहे आणि त्याचा प्रत्यय मला बऱ्याच प्रसंगांमधून येतो. आईना देखील केंद्राची ओळख त्यांच्या लग्नानंतर झाली आणि त्या बाबांच्या ध्येयाशी संलग्न झाल्या. त्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक वाटेवर त्यांची सावली बनून त्यांना साथ देत आहेत. घर आणि संसार सांभाळून परमार्थ कसा करावा याचे हे दोघे उत्तम उदाहरण. दोघांनी आपले जीवन एका चौकटीत बांधले आहे. स्वतःला झोकून देऊन समोर आलेल्या सर्व जबाबदाऱ्या ही दोघं उत्कृष्टरित्या पार पाडत आहेत. कुठलेही काम पूर्ण झाल्यावर सक्रियाऐवजी आईंच्या चेहऱ्यावर नेहमीच समाधान दिसते. त्या बाबांची दिनचर्या अगदी काटेकोरपणे सांभाळतात आणि कधी कुठे काही कमी पडू नये याविषयी त्या नेहमी दक्ष असतात आणि त्यांना मी कधीच कोणतेच कारण देताना देखील ऐकले नाही. एकदा मी आणि आरोही संध्याकाळच्या वेळेला भूक लागली म्हणून भिरडी करत होतो. त्यावेळेस दोघींनाही भिरड्यांचा फारसाही अनुभव नव्हता. घरात आम्ही दोघीच होतो. तितक्याच घराची बेल वाजली आणि बाबा आणि कैलासवासी आदरणीय श्री सुनीलजी चिंचोळकर घरी आले आणि ते डायनिंग टेबलच्या इथे येऊन बसले. त्यांना मी पाणी दिलं आणि आमच्या भिरड्यांची क्वालिटी माहीत असल्यामुळे त्यांना चिवडा किंवा लाडू द्यावा असा आम्ही विचार करत होते आणि आमच्या भिरड्यांचे झालेले तुकडे एकीकडे आरोही झाकत होती. बाबा म्हणाले, तुम्ही भिरडी करता आहात का? आम्हाला देखील भिरडीच द्या. आम्ही दोघी परत नव्याने भिरडी करू लागलो. वेगवेगळे तवे ट्राय केले पण भिरड्यांचे मात्र तुकडेच होत होते. आम्हाला वेळ लागतो आहे हे पाहून बाबा म्हणाले, जसं झाले आहे तसे द्या. आम्हा दोघींना एकदम ओशाळल्यासारखे झाले. बाबा हसून म्हणाले, तुकडे तर तुकडे, झिरडी चवीला छान झाली आहे. तुकड्यांचं काय एवढं, शेवटी पोटात तुकडेच जाणार आहे. बाबांनी त्यावेळेस आम्हा दोघींना अगदी अलगतपणे सांभाळून घेतले आणि आदरणीय सुनीलजींनी देखील आमची झिरडी अगदी प्रेमाने खाल्ली. एकदा एका लग्नाला आम्ही गेलो असताना शेठच्या बाजूला विधींसाठी कोट्या फुलांच्या माळांनी सजवलेला एक मंडप तयार केला होता. विधी पूर्ण झाल्या असल्या कारणाने वर आणि वधू स्टेजवर होते. माझी पुतणी रमा त्यावेळी त्या मंडपात खेळत होती. मी आणि आरोही तिथे रमा बरोबर उभ्या होतो. खेळता खेळता रमाच्या हातून फुलांची एक माळ उठली गेली आणि ती मिसळून खाली आली. मी ती उचलून बाजूला ठेवली आणि रमाने अजून माळा ओढू नयेत म्हणून आम्ही तिला घेऊन दुसरीकडे गेलो. मी सहज मागे बघून पाहिलं तर बाबा त्यांच्या जागेवरून त्या मंडपात जाताना दिसले. त्यांनी ती फुटलेल्या फुट्या फुलांची माळ उचलली आणि ती परत गाठ मारून जशी होती तशी जोडून ठेवली. मला स्वतःचीच लाज वाटली. आपण सरळ निघून आलो पण बाबांचे मात्र लक्ष होते. त्यांनी स्वतः येऊन ती वस्तू जरी त्याचे काम पूर्ण झाले असले तरी ती पूर्वस्थितीत आणून ठेवली. आज आईची आणि बाबांची मला आणि मंडातला सर्व बाबतीत खूप साथ आहे. मागच्या 3 वर्षात डायरेक्टली आणि इनडायरेक्टली या दोघांनी मला घडवलं. कुठल्याही प्रसंगी कसं वागावं, कठीण प्रसंगी समतोल कसा ठेवावा हे आमच्या वागण्यातून कळतं. कित्येक कठीण प्रसंग आई अगदी सहजतेने हँडल करतात आणि मी विचारात पडते की जर त्या असायच्या नसत्या तर मी हा प्रसंग कसा हँडल केला असता. राधा रमा देखील या दोघांच्या शिस्तीत आणि संस्कारात मोठ्या होत आहेत. केंद्राचे वातावरण, स्वामीजींचा सहवास मला लहानपणापासून मिळाला नाही याचे खंत वाटते पण राधाला हे सगळं लहानपणापासून मिळते आहे याचे समाधान आहे. स्वामीजींबरोबर मला तुम्हा सर्वांकडून पण खूप प्रेम मिळाले. मी तर एक साधी काही कळत नसलेली मुलगी होते पण नंदाशी माझे लग्न झाल्यापासून तुम्ही सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम केले. मी त्या सगळ्याची खूप ऋणी आहे. मी तर या प्रेमाला मुळीच पात्र नाही पण माझ्याकडून कोणाला काही दुःख पोचू नये अशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. आणि स्वामीजी तुम्ही सांगता त्याप्रमाणे माझ्याकडून वर्तन घडावे ही तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.